जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम्
पालं पुरवनमालं नयन विशालं दुःखहरं वृंदावन चंद्रमानंद कंदम परमानंदं धरणीधरं वल्लभगण श्यामं पूर्णकामं अस्य विरामं प्रीतिकरं भजनंद कुमारं द्रवसंसारं सत्वविचारं ब्रह्मपरं शोभितमुखदूलं यमुनाकूलं निपटकचूलं सुखदतरम् मुखमंडितरेणुचारितवेणु वाजितवेणु मधुरसुरं वल्लभमति विमलं शुभपदकमलं नखरुचिरमलं तिमिरहरं भजनन्दरकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् वन्दितयुगशरणं पावनकरणं जगदुच्चरणं विमलधरं कालीयशिरगमनं कृतपणिनमनं भासितयमनं मृदुलतरं वल्लभदुःखहरणं शरणं अशरणं शरणं मुक्तिकरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारम् सत्वविचारं ब्रह्मपरं भजनन्दकुमारं सर्वसुखसारं सत्वविचारं ब्रह्मपरं
जो सुंदर असा गोपाळ आहे ज्याच्या छातीवर वनमाळा नेत्र विशाल जो वृंदावनातील जणू चंद्रमा आहे आनंदाचा कंद परमानंद ज्यांनी पृथ्वीला धारण केलेला आहे जो मेघासारखा श्यामवल्लभ आहे पूर्ण काम आहे जो अत्यंत सुंदर आणि जगावर प्रेम करणारा आहे अशा सर्व सुखाचे सार असलेले परब्रह्म स्वरूप तत्व विचार रूप गोपाल कृष्णाला नंदकुमाराला भजा नमस्कार करा. यमुना तटावर धुळीने माखलेल्या मुखाने जो शोभतो आहे जो अनुपम सुख देणारा गायी चारतो मधुर सुरात बासरी वाजवतो सर्वांचा अत्यंत प्रिय विमल शुद्ध असा आहे ज्याचे चरण कमल अतिशय शुभ आहेत ज्याच्या नखाची कांती अतिशय निर्मळ जो अज्ञान अंधकाराचा नाश करतो अशा सर्व सुखाचे सार असलेल्या परब्रह्मरूप तत्व विचाररूप नंदकुमाराला भजा नमस्कार करा. ज्याच्या दोन्ही चरणांना भक्त वंदन करतात जो सर्वांना पवित्र करणारा आहे जगाचा उद्धार करणारा आहे जो निर्मल भक्तांना हृदयात धारण करतो कालिया नागाचे दमन करणारा शेष नाग ज्याची स्तुती करतो जो काल यवनाचा घातक आहे अतिशय कोमल प्रियजनांचे दुःख हरण करणारा ज्याचे चरण निर्मल आहेत अनाथाला शरण आलेल्याला विकार भय व रोगापासून जो मुक्ती देणारा आहे अशा परब्रह्म स्वरूप तत्व विचार रूप नंदकुमाराला भजा. वल्लभाचार्यांनी रचलेलं हे नंदकुमाराष्टक त्याच्यातली तीन कडवी आपण पाहिली. आपण आतापर्यंत भगवंतांनी धेनुका वध केला इथपर्यंत आलेले होतो. यमुना नदीमध्ये कालिया नावाचा एक नाग डोहामध्ये राहत होता. त्या डोहातलं पाणी या कालियाच्या विषाच्या उष्णतेने जणू उकळत असे. इतकंच नव्हे तर या डोहावरून उडणारे पक्षी देखील होरपळून त्यामध्ये पडत असत. विषारी पाण्याच्या लाटावरून लहान लहान तुषार घेऊन वाहणारा वारा जेव्हा बाहेर येईल तेव्हा त्या वाऱ्याच्या स्पर्शाने देखील आजूबाजूच्या वेली झाडं प्राणी मरून पडत असत. भगवंतांनी पाहिलं की विषाचा वेग प्रचंड असून हे विष हेच कालियाचं बलस्थान आहे आणि यमुना दूषित झाली आहे. तेव्हा श्रीकृष्णांनी कमळेचा शेला घट्ट बांधून एका अतिशय उंच अशा कदंबाच्या वृक्षावर ते चढले आणि दंड थोपटून तिथून विषारी पाण्याच्या डोहामध्ये भगवंतांनी उडी मारली. डोहात उडी मारून श्रीकृष्ण पोहू लागले. कालिया नागानी पाण्यात मोठ्यांदा आपटण्याचा आवाज ऐकला आणि आपल्या निवासस्थानावर कोणीतरी आक्रमण केलेलं आहे असं तो समजला आणि ती गोष्ट सहन न झाल्यामुळं तो श्रीकृष्णांच्या समोर आला. त्यांनी असं पाहिलं की त्याच्या समोर एक मेघाप्रमाणे सावळा सुंदर असा कुमार ज्याच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आहे, ज्याने पितांबर परिधान केलेला आहे, ज्याच्या मनोहर चेहऱ्यावर मंद हास्य झळकत आहे, ज्याचे पाय कमळाच्या गाभ्याप्रमाणे कोमल आहेत आणि कोमलता असून देखील अतिशय निर्भयपणाने जो खेळतो आहे कालियानी क्रोधाने श्रीकृष्णांच्या मर्मस्थानी दंश करून श्रीकृष्णांना आपल्या शरीराने वेढा दिला. नागांनी वेढलेले श्रीकृष्ण हालचाल करेनासे झाले. सगळे प्रिय सखे गोपाळ अतिशय दुःखी झाले. ज्यांनी श्रीकृष्णच सर्वस्व मानलेलं होतं असे सर्व गोप शोकाने आणि भीतीने मूर्छित झाले. इकडे ब्रजामध्ये काही अपशकून व्हायला लागले. नंद इत्यादी गोपांनी ते अपशकून पाहिले आणि त्यांच्या मनात आलं की बहुधा श्रीकृष्णांवर एखादं प्राणघातक संकट कोसळलेलं दिसतंय. त्यामुळं ते कृष्णांना पाहण्याच्या उत्कट इच्छेने गोकुळातून यमुनेकडे यायला निघाले. त्यांनी लांबूनच पाहिलं की डोहात कालिया नागाच्या विळख्यामध्ये बांधले गेलेले श्रीकृष्ण निचेष्ट होऊन कालियाच्या तावडीत सापडलेले आहेत आणि तीरावर गोपाळ किं कर्तव्य अशा अवस्थेमध्ये मूर्छित होऊन पडलेले आहेत. गोपींचं मन तर भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमरंगामध्ये अति रंगून गेलेलं होतं. त्यांच्या नेहमीच्या स्मरणामध्येच श्रीकृष्णांचं प्रेम, त्यांचं स्मितहास्य, गोड वाणी, नेत्र कटाक्ष याचं स्मरण असल्यामुळं त्यांनी जेव्हा पाहिलं की आपल्या प्रिय श्रीकृष्णांना नागांनी विळखा घातलेला आहे, त्यामुळे त्या दुःखाने अक्षरशः कर्पून गेल्या. आपल्या लाडक्या मुलाच्या पाठोपाठ त्याला मदतीला जाण्यासाठी, सोडवण्यासाठी म्हणून यशोदा माता डोहात उडी घ्यायला निघाली. गोपींनी कसं बसं तिला धरून ठेवलं. सर्वांच्या नजरा श्रीकृष्णांच्या मुखाकडे लागलेल्या होत्या. नंदादी गोप देखील डोहामध्ये घुसू लागले, पण बलरामांनी त्यांना थोपून धरलं. ब्रजातले सगळे लोक, स्त्रिया, मुलं, बुरं देखील आपल्यासाठी इतकी दुःखी झालेली आहेत हे पाहून भगवान थोडा वेळ सापाच्या विळख्यात तसेच राहून मग बाहेर आले. त्यावेळेला त्यांनी आपलं शरीर फुगवलं. सापाला वेदना व्हायला लागल्या. तो वेटाळ सोडून क्रोधाने फणा उगारून फुटकारू लागला. माता, पिता, गोप, गोपी या सगळ्यांना भगवान श्रीकृष्ण अतिशय प्रिय, प्राणांपेक्षाही प्रिय असे होते. भगवान प्राणसंकटामध्ये विळख्यात निश्चेष्ट पडलेले होते आणि गोप तीरावर मूर्छित झालेले. गोपी तीरावर दुःखांनी करपून गेलेल्या होत्या. माता यशोदा उडी मारता मारता तीरावर थांबलेली होती आणि नंदादी बाकी गोप देखील बलरामांनी आत जाण्यापासून रोखल्यामुळे तीरावरच होते. वेळ प्रसंग आला की प्राणप्रिय म्हणणाऱ्या सर्वांची खरी मर्यादा काय असते हे आपल्या लीलेनी भगवंतांनी सर्वांना न कळत दाखवून दिलं. मात्र तरी देखील सर्वांच्या बाबत अतिशय कारुणिक असलेले, आपल्या लीलेनी भक्तांच्या रक्षणाचं ब्रीद वाहिलेले असे भगवान सहज भावानी सापाच्या विळख्यामधून बाहेर आले आणि तो कालिया क्रोधानी फणा उभारून फुत्कार सोडायला लागला. श्रीकृष्ण भराभर आपले पवित्रे बदलून त्याच्या समोर जाऊ लागले आणि तो साप देखील दंश करण्यासाठी संधीची वाट पाहायला लागला. इकडे तिकडे मान वळवून फिरवून कालियाची शक्ती थोडीशी क्षीण जेव्हा झाली, तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा एक उंच फणा वापरून त्या फण्यावर उडी मारली. आणि श्रीकृष्ण आता त्याच्या मस्तकावर जणू नृत्य करायला लागले. कालिया नागाला 101 फणा होत्या. तो आपली जी जी फणा वापवत नसे ती ती कठोर शासन करणारे भगवान आपल्या पायाने खाली दाबी. कालिया नागाची शक्ती क्षीण होऊ लागली. तो नाकातोंडातून रक्त ओकू लागला. शेवटी चक्कर आल्याने तो बेशुद्ध पडला. त्याच्या फण्याला अतिशय इजा भगवंतांनी केली. श्रीकृष्णांच्या वजनाने कालिया गलित गात्र झाला. त्याचे फणे छिन्न विच्छिन्न झाले. आपल्या पतीची ही अवस्था पाहून त्याच्या भयभीत पत्न्या भगवंतांना शरण गेल्या. या नागपत्न्या भगवंतांना म्हणाल्या की दुष्टांना दंड देण्यासाठीच आपला अवतार झालेला आहे. आपल्या दृष्टीने या अपराधाला दंड देणं योग्यच आहे. आपण ज्यांना दंड देतात तो त्याच्या कल्याणासाठीच तर असतो. हा नागराज तमोगुणी योनीमध्ये जन्मलेला आहे, अत्यंत क्रोधी आहे. असं असताना बाकी सर्वांना सर्वथैव दुर्लभ असणारे आपले चरण सहज प्राप्त झाले. आम्ही आपल्याला प्रणाम करतो आहोत. आपण प्रकृतीच्या पलीकडचे परमात्मा आहात. हे शांत स्वरूपा हा अज्ञानी असून आपल्याला ओळखत नाही, आपण याला क्षमा करावी. आपण आमच्या प्राणस्वरूप पतिदेवांना आम्हाला परत द्या. भगवंतांनी नागपत्न्यांनी केलेली स्तुती ऐकून कालियाला दयाबुद्धीने सोडून दिला. कालियाची इंद्रिय आणि प्राण यांच्यामध्ये हळूहळू चेतना निर्माण झाली. अतिशय दीनतेने हात जोडून तो श्रीकृष्णांना म्हणाला की आम्ही जन्मतः दुष्ट तमोगुणी आणि दीर्घद्वेषी म्हणून प्रसिद्ध आहोत. आपला स्वभाव सोडणं हे जीवाला अतिशय कठीण असतं. आपण विश्वविधाते आहात आणि आपणच गुणांच्या भेदांनुसार या जगात प्रत्येक प्रकारचे स्वभाव सामर्थ्य बल निर्माण केलेलं आहे. सर्व प्रकारच्या योनी बीज चित्त आकृती आपणच निर्माण केलेल्या आहेत. आपण निर्माण केलेल्या सृष्टीमध्येच आम्ही अतिशय रागीट असे सर्प आहोत. आपल्या मायेने मोहित झालेले आम्ही स्वप्रयत्नाने या मोहाचा त्याग करू शकत नाही. सर्वज्ञ आणि संपूर्ण जगताचे स्वामी असे आपण आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे कृपा करा किंवा दंड द्या. कालियाची प्रार्थना ऐकून भगवान म्हणाले की तू आता इथं राहू नकोस. तू आपले नातलग पुत्र स्त्रिया यांना घेऊन ताबडतोब समुद्रात निघून जा. आता गायी आणि माणसं यमुनेच्या पाण्याचा उपभोग घेऊ देत. ज्याच्या भीतीने तू रमणक द्वीप सोडून या डोहामध्ये येऊन राहिला आहेस तो गरुड आता तुझे शरीर माझ्या चरणचिन्हांनी अंकित झालेले पाहून तुला खाणार नाही. अद्भुत लीला करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी अशी आज्ञा केली तेव्हा कालिया आणि त्याच्या पत्न्यांनी अतिशय आनंदाने आणि मोठ्या आदराने भगवंतांची पूजा केली. अतिशय प्रेमाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली, वंदन केलं, भगवंतांची अनुमती घेतली आणि रमणक द्वीपाकडे प्रयाण केलं. भगवंतांच्या कृपेने यमुनेचं पाणी केवळ विषरहितच नव्हे तर अमृतासमान मधुर असं झालं. नंतर श्रीकृष्ण दिव्य माळा गंध वस्त्र महामूल्य अशी रत्न आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित होऊन त्या डोहाच्या बाहेर आले. त्यांना पाहून सर्व गोप गोपी उठून उभे राहिले. त्यांची हृदय आनंदाने भरून आली. अतिशय प्रेमाने ते कृष्णाला आलिंगन देऊ लागले. श्रीकृष्णांना भेटून यशोदा रोहिणी नंद गोपी गोप यांच्या जीवामध्ये जीवाला. यशोदा माता काळाच्या जबड्यातून परत आलेल्या आपल्या मुलाला मांडीवर घेऊन हृदयाशी कवटाळून वारंवार अस्व ढाळू लागली. व्रजवासी लोक आणि गुरु त्या दिवशी अतिशय थकलेली होती, शिवाय त्यांना तहान भूकही लागलेली होती, म्हणून त्या रात्री ते यमुना तीरावर झोपले. संतांनी भगवंतांच्या या यमुना तीरावर झोपण्याचं अतिशय रमणीय असं वर्णन केलेलं आहे. प्रातःकाली अजूनही कान्हा उठलेला नाही असं पाहून गोपी प्रेमाने त्याला उठू लागल्या. तेव्हा यशोदा माता त्यांना म्हणायला लागली की त्याला अजून झोपू देत, थंडीमध्ये गवळणींनो कागद तुमची घाई, उठवू नका कान्होबाला, निजू दे शेषशाही.
थंडीमध्ये गवळणींनो कागद तुमची घाई, उठू नका कान्होबाला, निजू दे शेषशाही. थंडी मध्ये गवळणींनो कागद काली आला मर्दून आला, काल तुमचा बंशीवाला, क्षीण त्याचा नाही गेला, निजू दे शेषशाही. थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई, हाका मारिली पेंड्याने, कान्हा उठला गडबडीने, बोबड्याचे बोल बाई अनावर होई, थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई, झोपेवरी मारून लाग येई संकटी धावत, याच्या जन्म पत्रिकेत निद्रा सुख नाही, थंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई, एकोपंतांच्या गवळणी शिदोऱ्याया मांडावरी, माझे झाली पीठ ध्यावे विठ्ठल रखुमाबाई, खंडी मध्ये गवळणींनो काग तुमची घाई, उठू नका कान्होबाला, निजू दे शेषशाही.
एकदा उन्हाळ्याचे दिवस वनाला वणवा लागला. आगीने झोपलेल्या ब्रजवासियांना मध्यरात्री चारी बाजूंनी वेढून घेतलं. आगीची आच लागल्यामुळं ब्रजवासी उठून घाबरून श्रीकृष्णांना शरण गेले. हे प्रभो आम्ही तुमचेच आहोत, या भयंकर काळरूप आधीपासून आम्हाला वाचवा. तुमचे सर्वत्र अभय देणारे चरण कमल आम्ही सोडू शकत नाही. अनंत शक्तींना धारण करणाऱ्या जगदीश्वराने ती भयंकर आग पिऊन टाकली. नंतर आनंदित झालेल्या स्वजनांसह त्यांच्या तोंडून आपल्या कीर्तीचे गोडवे ऐकत ऐकत श्रीकृष्णांनी गाई गुरांनी शोभणाऱ्या अशा ब्रजामध्ये प्रवेश केला. ऐन उन्हाळा होता, पण वृंदावनातल्या स्वाभाविक गुणांमुळं तिथं जणू वसंत ऋतू आहे असंच वाटत होतं. तिथं निर्झरातून सदा सर्व काळ वाहणाऱ्या पाण्याचे तुषार उडत असत. ते वन हिरव्यागार वनराईनी शोभिवंत झालेलं होतं. नदीमध्ये भरपूर पाणी होतं, त्या वनामध्ये विपुल फुलं होती. रंगीबेरंगी पक्षी किलबिलाट करीत, हरण चित्कार करीत, मोर केकारो भ्रमर बुंजारो करीत, कोकिळा कुहू कुहू गात, तर सारस पक्षी कुजन करत असत. त्या वनामध्ये श्रीकृष्ण आणि बलराम यांनी क्रीडा करायचं ठरवलं, म्हणून गोधन घेऊन ते त्या वनामध्ये शिरले. बलराम कृष्ण इत्यादी सर्व गोपाळ कोवळी पानं, मोरपिसांचे गुच्छ, फुलांचे हार आणि गेरूसारखे रंग लावून सजलेले होते. नंतर कोणी नाचू लागले, कोणी कुस्ती खेळू लागले, काही जण गाऊ लागले. ज्या वेळेला कृष्ण नाचू लागत त्यावेळेला काही जण गात असत, काही जण बासरी आणि शिंग वाजवायला लागत, काही जण हातांनीच ताल धरीत, तर काही जण वाह 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 असं म्हणत असत.
गोपाल गोपाल नाचो गोपाला, गोपाल गोपाल नाचो गोपाला, नाचो 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 नंदलाला, नाचो 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 नंदलाला, रोम झुम रोम झुम नाचे गोपाला, रोम झुम रोम झुम नाचे गोपाला, नाचे गोपाला, रोम झुम रोम झुम नाचे गोपाला, नाचो 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 नंदलाला, नाचो 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 नंदलाला, गोपाल गोपाल नाचो गोपाला, नाचो 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 नंदलाला, नाचो 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 नंदलाला.
शुक परीक्षितांना सांगतात की त्यावेळेला नट जसे नायकाची प्रशंसा करतात त्याप्रमाणे देव गोपांचं रूप धारण करून तिथं येत आणि गोप जातीमध्ये जन्म घेऊन लपून राहिलेल्या बलराम आणि श्रीकृष्णांची देव देखील स्तुती करायला लागत. श्रीकृष्ण आणि बलराम एकमेकांचे हात धरून गोल गोल फिरत कधी उंच उड्या मारीत, कधी पैज लावून दूर दूर ढेकळ फेकीत, कधी दंड थोपटत, कधी गट करून एकमेकांना ओढीत, एकमेकांशी कुस्ती करीत, कधी कधी जेव्हा इतर गोपाळ नाचू लागत तेव्हा स्वतः बलराम आणि कृष्ण गात गीत गात वाजवत किंवा शाबास शाबास असं म्हणत त्यांची प्रशंसा करत असत. कधी ते लपंडाव खेळत, कधी एकमेकांना शिवण्यासाठी पुष्कळ लांबपर्यंत पळत जात, तर कधी पशु पक्ष्यांच्या हसत हसत नकला करत फिरत राहत, कधी बेडकांप्रमाणे उड्या मारत, तर कधी वाकुल्या दाखवून एकमेकांची थट्टा करीत, कधी झाडावर दोराचा झोका तयार करून झोके घेत, तर कधी राजा होऊन खेळ करीत. एके दिवशी बलराम आणि श्रीकृष्ण गोपाळांसह त्या वनामध्ये गुरे चारत असताना श्रीकृष्ण आणि बलराम यांना पळवून नेण्यासाठी म्हणून गवळ्याच्या वेशामध्ये एक प्रलंब नावाचा असुर आला. श्रीकृष्णांनी गोपाळांना जवळ बोलवून म्हटलं की आज आपण दोन गट करून खेळू, काही जण श्रीकृष्णाचे तर काही जण बलरामांचे साथीदार झाले. विजेता गट हरणाऱ्यांच्या पाठीवर बसे आणि हरणारा त्यांना वाहून देत असे. बलरामांच्या गटातील मुलांनी खेळामध्ये बाजी मारली तेव्हा श्रीकृष्ण वगैरे त्यांना आपल्या पाठीवर बसून वाहून नेऊ लागले. हरलेल्या श्रीकृष्णांनी श्रीराम याला आपल्या पाठीवर बसून घेतलं, भद्रसेनांनी वृषभाला आणि प्रलंबांनी बलरामांना. बलरामांना पाठीवर घेऊन तो वेगाने पळत सुटला आणि ठरलेल्या ठिकाणाच्याही कितीतरी पुढे निघून गेला. बलरामांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपलं वजन वाढवलं आणि पर्वतासारख्या वजनदार बलरामांना घेऊन जाता जाता प्रलंबासुराचं चालणं थांबलं आणि त्यांनी आपलं खरं दैत्य स्वरूप उघड केलं. आपल्याला चोरून घेऊन जाणाऱ्या या शत्रूच्या डोक्यावर बलरामांनी क्रोधानी एक जोरात ठोसा लगवला, त्याबरोबर प्रलंबासुराचं मस्तक फुटलं. मोठ्यांनी आवाज करत तो तत्काळ प्राण जाऊन जमिनीवर पडला. बलरामांनी प्रलंबासुराला मारलेलं पाहून गोपाळांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. गोपाळांची मन प्रेमाने भरून आली, ते बलरामांची स्तुती करू लागले. एकदा गोपाळ खेळामध्ये गुंग झालेले असताना त्यांची गुरं स्वच्छंदपणाने चरत गवताच्या लोभाने घनदाट अशा जंगलामध्ये निघून गेली. तेवढ्यात वनाला सगळीकडून अचानक फार मोठी आग लागली. वारं वाहू लागल्यामुळं आग भडकली आणि भयंकर लोळांनी त्या सगळ्या भागाला ती भस्मसात करू लागली. गोपाळांनी आणि गुरांनी पाहिलं की वणवा चारी बाजूनी आपल्याकडेच येतो आहे, तेव्हा ते भयभीत झाले आणि श्रीकृष्ण आणि बलरामांना शरण जाऊन म्हणाले की आम्ही आपणा शरण आलेले आहोत, या वणव्यातून आम्ही निश्चित होरपळून जाणार, तुम्ही आम्हाला वाचवा. आपल्या बांधवांची ही प्रार्थना ऐकून भगवान श्रीहरी म्हणाले की तुम्ही भिऊ नका, तुम्ही डोळे मिटा. आणि त्यांनी डोळे मिटताच भगवंतांनी योग मायेनी ती भयंकर आग तोंडानी पिऊन टाकली. श्रीकृष्णांची ही योगसिद्धी आणि योगमायेचा प्रभाव तसंच दावानलापासून आपलं रक्षण झाल्याचं पाहून सगळे गोप श्रीकृष्णांना देव मानू लागले आणि श्रीकृष्णांची स्तुती करू लागले.
कृष्ण राम गोविंद नारायण राम गोविंद नारायण केशवा माधवा हरि नारायण केशवा
बलरामांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण गायींना माघारी वळवून बासरी वाजवत ब्रजाकडे आले. त्यावेळेला गोपाळ त्यांची स्तुती करत होते. श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीमध्ये गोपींना एक एक क्षण शंभर युगांप्रमाणे असं वाटत होता. जेव्हा श्रीकृष्णांचं दर्शन झालं तेव्हा गोपींना देखील अतिशय आनंद झाला. सगळं दृश्य हळूहळू संध्याकाळामध्ये बुडून जाऊ लागलं. याचं वर्णन आधुनिक कवींनी देखील अतिशय सुंदर असं केलेलं आहे. सांज ये गोकुळी सावळी सावळी.
Sorry.
शरद ऋतूच्या काळाला आणि भगवंतांच्या जीवनातला एक अतिरम्य प्रसंग साकार होऊ घातला. सर्वत्र अत्यंत निर्मळ पाणी होतं आणि वृंदावनातील जलाशयामध्ये उमललेल्या कमळांचा सुगंध प्राप्त झालेला असा वारा वाहत होता. अशा वृंदावनामध्ये श्रीकृष्णांनी गाई आणि गोपाळांसह प्रवेश केला. तिथल्या फुलांनी बहरलेल्या वनराईमध्ये धुंद झालेले भ्रमर गुणगुणत होते, पक्ष्यांचे थवे किलबिलाट करत होते. तेथील नद्या सरोवरे पर्वत देखील नादमय असे झालेले होते. श्रीकृष्णांनी बलराम आणि गोपालांबरोबर गाई चारत असताना वेणू वाजवायला सुरुवात केली.
Thank you.
भगवान श्री कृष्ण अतिशय मनमोहक दिसत असत. गोपांबरोबर ते नेहमीच खेळत असत. त्यांच्याबरोबर त्यांची संगी देखील मोठी होती. गोपांना त्यांचा सहवास देखील खूप मिळत असे. पण त्याच वेळेला वृंदावनातल्या गोपी देखील त्यांच्याकडे अतिशय आकृष्ट झालेल्या होत्या. भगवंतांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा विलक्षण प्रभाव त्या सर्व वातावरणावर होता, अर्थातच गोपींवर देखील होता. फार काळ गोपी हा प्रभाव लपवू शकत नव्हत्या. गोपींचे भाव संतांनी अभंगांमधून व्यक्त केलेले आहेत.
Oh, my God.
तुझे श्रीमुख सुंदर। कुसुम शुभकांती नागर कासे पितांबर मनोहर पाहून भूल पडली करुणा घना मुरली नको वाजवू। गोपींच्या म्हणजे स्त्रियांच्या स्वभावाप्रमाणे याचा अर्थ मुरली वाजव असा होतो, नको वाजवू नये। सरपरता म्हणजे मुळीच बाजूला जाऊ नकोस असा होतो। इतक्या प्रेमाने संतांनी या गोपींच्या भावाचं वर्णन केलेलं आहे। ही वेणू गोपींना कशी भासली त्याचंही वर्णन संत करतात।
वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वेणू कवणांचा माय वाजे वेणू कवणांचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे हो वेणू नादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू गुच्छ पसरुनी मयूर विराजे ओ गुच्छ पसरुनी मयूर विराजे मज पाहता भासती यादव राजे राजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू तृणचारा चरू विसरली तृणचारा चरू विसरली गाई जाग एक ठाई थाली गाई जाग एक ठाई थाली पक्षी कुए निभांतर राहिले पक्षी कुए निभांतर राहिले वैर भाव समूर विसरली वैर भाव वैरभाव समूळ विसरली वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वाकी ऋण सुण ऋण सुण वाजती ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वाकी ऋण सुण ऋण सुण वाजती देव विमानी बैसोनी सुखे गाती देव विमानी बैसोनी सुखे गाती भानुदासा पावली प्रेम भक्ति प्रेम भक्ति प्रेम भक्ति वेणुनादे हो वेणुनादे हो वेणुनादे वरधनु हारे वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणू कवणांचा माय वाजे वेणू कवणांचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे हो वेणू नादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू
हे वेणू गीत भगवंताविषयी प्रेमभाव जागृत करणारं होतं। भगवंतांचं हे वेणू गीत ऐकून काही गोपी आपल्या सख्यांना कृष्णाच्या पाठीमागं कृष्णाविषयी सांगायला लागल्या, पण त्यांच्या उत्कट प्रेमाने मन व्याकुळ होऊन त्यांचं बोलणंच खुंटून गेलं. त्या सांगायला लागल्या की गोपाळांसह श्रीकृष्ण वृंदावनात आले, पहा त्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे, कानांवर कण्हेरीचे गुच्छ, सोन्यासारखा पितांबर परिधान केलेला, गळ्यामध्ये वैजयंती माळा घातलेली आहे. त्यांचं ते रूप श्रेष्ठ नटासारखं किती सुंदर दिसतं आहे. बासरीची छिद्र ते आपल्या अधरामृतानी भरत आहेत. गोपाळ त्यांच्या कीर्तीचं गायन करत आहेत. हे वृंदावन त्यांच्या चरणामुळे अधिक रमणीय झालेलं आहे. गोपी कृष्णांचं वर्णन करू लागल्या आणि तन्मय होऊन मनानी कृष्णांना आलिंगन देखील देऊ लागल्या. त्या म्हणायला लागल्या की आम्ही डोळे असणाऱ्या डोळ्यांची एवढी सार्थकता मानतो की जेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि मित्रांसह गुरहकीत वनात जातात आणि परत येतात तेव्हा वेणू वाजवणारे किंवा प्रेमळ नेत्र कटाक्षांनी आमच्याकडे पाहणारे त्यांचे मुखकमल आम्ही मनसोक्त पाहावे. पितांबरधारी सावळ श्रीकृष्ण आणि नीलांबर नेसलेले बलराम जेव्हा आंब्याची पालवी, मोरपंख, फुलांचे गुच्छ, रंगी बेरंगी कमळांच्या माळा धारण करतात तेव्हा त्यांचा वेश अतिशय देखणा असा वाटतो. ते कधी कधी गाऊ लागतात तेव्हा तर रंगमंचावर अभिनय करणाऱ्या दोन चतुर अशा नटांसारखे ते किती शोभून दिसतात म्हणून सांगू. गोपी म्हणायला लागल्या की या वेणूंनी असं कोणतं पुण्य केलेलं आहे की जो आमच्या गोपींचं हक्काचं असं दामोदरांचं अधरामृत स्वतःच एक प्रकारे पीत आहे. त्याचा फक्त रस शिल्लक उरलेला आहे. संतांनी देखील गोपींच्या या मनस्थितीचं फार उत्कृष्ट वर्णन केलेलं आहे. अधरींचे अमृत सेविसी एकल आरे. काय पुण्य केलेले हो नेणो पावया, हे पाव्या तू काय पुण्य केलंस कोण जाणे, कारण एकटाच त्यांच्या अधरामृताचं अमृत सेवन करतो आहेस. तुळशीच्या माळा शोभती गोपाळा, त्याहूनी आगळा पावया रे तू. विष्णुदास नामा केशवी सौरस, उद्धरिला वंश पावया तुवा. देवकी नंदांच्या चरण कमलांनी सुशोभित झालेले हे वृंदावन पृथ्वीची कीर्ती जणू चहूकडे पसरवित आहे. जेव्हा श्रीकृष्ण मुरली वाजवतात तेव्हा मोर धुंद होऊन नाचायला लागतात. जेव्हा सुंदर वेश धारण केलेले श्रीकृष्ण बासरी वाजवतात तेव्हा मंद बुद्धीच्या हरणी देखील ती ऐकत काळविटांसमवेत त्यांच्या जवळ येऊन प्रेमपूर्ण नेत्र कमळांनी जणू त्यांची पूजा करतात. स्वर्गातील देवी जेव्हा युवतींना आनंदित करणारे सौंदर्य आणि शील यांचा खजिना असलेल्या श्रीकृष्णांना पाहतात तेव्हा बासरीवर गायलेलं मधुर संगीत जेव्हा त्या ऐकतात तेव्हा त्यांच्या ठिकाणी देखील कामभावना निर्माण होते आणि त्याच्या बाधेनी त्या विवल होतात, विमानातच त्यांची शुद्ध हरपून जाते. गायी देखील त्यांचं वेणू गीत रूप अमृत कान टवकारून पितात. वनातील पक्षी हे बहुधा मुनीच आहेत, तेही किलबिल न करता गुपचूप असतात आणि त्यांनी वाजवलेली मोहक बासरी ऐकतात. श्री कृष्ण बलराम बालगोपालांसह भर उन्हात गायी चारत आहेत आणि बासरीही वाजवित आहेत असं पाहून कृष्ण घनांच्या हृदयात प्रेम उचंबळून येतं. ते आपल्याच वर्णाच्या घन श्यामावर आपल्या शरीराचं छत्र धरून त्यांच्यावर तुषार रूप पुष्पवर्षाव करतात. अगं सख्यांनो, जेव्हा हे डोक्याला दोरी गुंडाळून खांद्यावर फासा टाकून गोपाळांबरोबर गायींना एका वनातून दुसऱ्या वनात हाकत घेऊन जातात आणि मधुर बासरीही वाजवतात तेव्हा आजूबाजूचे चालणारे देहधारी स्तब्ध होतात, अचल वृक्ष देखील रोमांचित होतात. वृंदावन विहारी श्रीकृष्णांच्या अशा एक नव्हे तर अनेक लीलांचं आपापसात वर्णन करता करता गोपी अतिशय तन्मय होऊन जात असत.
Thank you.
हरी 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 स्वामी जी। माझी अशी श्रद्धा आहे, मला ती गोष्ट सिद्ध करता येणार नाही, पण माझी अशी श्रद्धा मात्र जरूर आहे की हा प्रसंग आपण अनुभवलेला आहे, ही बासरी आपण ऐकली असा भास त्याला भास म्हणा किंवा सत्य म्हणा, म्हणूनच मी श्रद्धा म्हटलं। आणि प्रत्येक भारतीय मनाने ही बासरी न ऐकलेली बासरी पण ऐकलेली आहे असं त्याला वाटत राहतं। त्यावेळेला हे चराचर तसंच होतं आणि या चराचराचा एक भाग असलेले आपण देखील त्याच्या अवतीभोवती होतो। हरी हरी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। बोलो नंद के लाल की जय।